श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध पाहत आहोत. 170 क्रमांकाचा हा श्लोक आहे. देहे बुद्धि हे ज्ञान बोधे त्यजावी विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणून सदा तेची शोधीत जावे. मागे जसा श्लोक येऊन गेला देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी त्याचाच अर्थाचा हा श्लोक आहे. देहे बुद्धी हे ज्ञानबोधे त्यजावी. देहबुद्धी टाकायला सांगितली आहे खरी. देहबुद्धी म्हणजे काय ते आपण आत्तापर्यंत पाहिलं. बऱ्याच श्लोकामधून पुन्हा पुन्हा तो विषय आलेला आहे. हे ज्ञानबोधे त्यजावी. ज्ञानाचा बोध झाला पाहिजे. हे कुठलं ज्ञान आहे? शब्दाचं ज्ञान आहे का? ग्रंथांचा अभ्यास आहे का? नाही. हा आत्म्याचा बोध व्हायला पाहिजे. आत्मबोध. आत्मबोधाचा ध्यास घेऊन ती देहबुद्धी हळूहळू कमी केली पाहिजे. एकदम जात नाही. ती झिजत गेली पाहिजे. एका दिवसात एकदम बोध झाला, सद्गुरू भेटले आणि ज्ञान झालं असं कदापि शक्य नाही. प्रयत्न तो पाहिजे त्या दिशेनं. त्या देहाने काय म्हटलं आहे? पंचविषय जे आहेत इंद्रियाने सेवन करायचे. तर देह हा मी आहे. ते विषय आहेत ते माझे आहेत. ते मी भोगणार आहे, त्याचा आनंद घेणार आहे असा आपल्या बुद्धीचा निश्चय झाला आणि तोच आनंद खरा आहे. वास्तविक तो आनंद तात्पुरता आहे पण त्याला अज्ञानाने प्राणी खरं समजतो. अज्ञान जे आहे ते स्वरूपाविषयीचं अज्ञान आहे. आपलं स्वरूप त्याला माहिती नाही आहे. स्वरूपावरून तो घसरला आहे, खाली आलेला आहे आणि त्यामुळे अज्ञानाने पंचमहाभूतांचं विश्व देह पंचमहाभूतांचा गट्टी जमली. नाना प्रकारचे विषय इंद्रिय त्या विषयाचा भोग घेण्यात आयुष्यभर मनुष्य रंगून गेले आहे. जीव रंगलेले आहे त्याच्यामध्ये. वस्तुतः या सगळ्या गोष्टी करत असताना साक्षीत्वाने त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टी देहाच्या पातळीवर करणं भाग आहे ते करतो आहे. प्रेमाने करतो आहे, तनमनधनाने करतो आहे. पण ते करणारा त्या सगळ्यापेक्षा वेगळा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. भगवंतांनी जसं म्हटलं आहे की मला नाव नाही त्याला नाम देतात, मी करतो असं म्हणतात, पण माझा अकर्तृत्व आत्मबोध ज्याला झाला तो मुक्त होतो. भगवंत काही करतायत का? सरी चाललं आहे, त्यांच्या अधिष्ठानावर चाललेलं आहे. वीज आहे म्हणून विजेची उपकरणं काम करतायत. त्यांची जी क्षमता आहे त्याप्रमाणे ती काम करतायत. काही थंड करतायत, काही गरम करतायत, प्रकाश देत आहेत, अनेक गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्या. वीज दिसत नाही आहे, त्याचं कार्य दिसत आहे. तसं आपण सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पण आपण त्याच्यात नसायचं आहे. म्हणून हाती काम मुखी नाम असं म्हटलेलं आहे. आज भगवंताचं चिंतन आहे आणि त्याच्या शक्तीनं हा देह ही इंद्रिय जे काम करतायत ते घडतं आहे. त्याचा करता मी नाही, करता भगवंत असा बोध सारखा मनात ठेवला गेला पाहिजे. म्हणून ही जी आहे देहबुद्धी ती ज्ञानबुद्धीनं त्यजावी. अनुकूल परिस्थिती प्रतिकूल कशी जरी असली तरी त्याच्यामध्ये आपली बुद्धी स्थिर राहिलेली पाहिजे, संतोष पाहिजे आणि त्या ठिकाणी हा बोध पक्का पाहिजे की तो करता आहे मी नव्हे. सुखदुःखामध्ये शांत राहणं यासाठी विवेक पाहिजे. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत सुखदुःखाबरोबर तो गटंगळ्या खात असतो. वास्तविक असं सांगितलं आहे, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. जे झालं आहे ठीक आहे, चांगलं झालं ठीक आहे, एखादी गोष्ट वाईट घडली ठीक आहे, अशी स्थितप्रज्ञाची भूमिका पाहिजे. पण तसं होत नाही. म्हणून ते म्हणतात ह्या ठिकाणी ज्ञानबोध कसा होईल तो आपल्याला बघायला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी. विवेक जागृत केला पाहिजे, आत्मानात्मविवेक. खरं काय आहे, खोटं काय आहे, सत्य काय, असत्य काय. असत्य म्हणजे सुद्धा विश्व संपूर्ण असत्य नाही आहे, आहे, बदलणार आहे, क्षणभंगूर आहे. आत्ताच्या क्षणी जे झालं ते पुढच्या क्षणी राहील असं सांगता येत नाही. त्याची क्षणभंगुरता, अनित्यता लक्षात घेऊन त्याच्याकडे किती लक्ष द्यायचं ते आपण बघावं. म्हणून विवेक जागृत ठेवायचा आणि तये वस्तूची म्हणजे त्या सत्य वस्तूची भेट घ्यायची. ती भेट कुठं घ्यायची आहे, आपल्या आतच घ्यायची. त्यासाठीच अंतर्मुख व्हायला पाहिजे. म्हणून सगळ्यामध्ये विचार असा करायला पाहिजे की जी आपली सारखी बहिर्मुख दृष्टी आहे ती अंतर्मुख कशी होईल. अंतर्मुख होऊनच शोध घ्यायचा आहे, त्याचा शोध बाहेर जाऊन मिळणार नाही कुठे. नाना प्रकारचे सायंटिस्ट आहेत, शोध घ्यायचा प्रयत्न करतायत, सापडत नाही. तो साधू संतांना सापडला कारण त्यांना त्याचा मार्ग कळला, काय करायला पाहिजे ते कळलं, त्यामुळे त्यांना लक्षात आलं त्या सत्य वस्तूची भेट झाली. विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी. कारण काय आहे, तदाकार हे वृत्ती नाही स्वभाव आहे. मुळात वृत्ती तदाकार होण्यासाठी नाही आहे, ती तिचं लक्ष नाही तिकडे, ती तदाकार होत नाही आहे. बाहेरच्या विषयाचा छंद गोडी इतकी काही लागली आहे, इतकं काही आकर्षण आहे त्या गोष्टीचं की जरा जर डोळे मिटून बघा बसा म्हटलं तर होणार नाही. सारखं बघायचं, हे बघायचं, ते बघायचं, हे ऐकायचं, ते ऐकायचं. खाण्याचे पदार्थ किती, एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिकडं खातायत. अंतर्मुख व्हायला वेळच नाही, आवडच नाही. आवड असेल तर होईल. सद्गुरूंच्या कृपेनं जर ध्यानाची गोडी लागली तर अंतर्मुखता चटकन येते. पण अंतर्मुखतेची सुद्धा गोडी लागली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आपण इतक्या उपाधी वाढवतो बाहेर की आपल्याला अंतर्मुखून बसायला वेळच नाही. खरं म्हणजे गोडी असली तर सवड सापडते, पण गोडीच लागलेली नसते. आपण पुष्कळ वेळा सद्गुरूंनी सांगितलं आहे करायला पाहिजे म्हणून करतो, तसं नाही आहे. आतूनच ओढ लागली पाहिजे की नाही, हे मला प्राप्तव्य आहे, ह्याच्यासाठीच माझा जन्म आहे, मला हेच करायचं आहे. मी बाहेरच्या उपाधी कमीत कमी केल्या पाहिजेत, साधकाने हे पथ्य पाळलं पाहिजे. नाहीतर पुष्कळ वेळा संतांची सेवा ह्या नावाने अनेक गोष्टी करतात आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या साधनेलाच वेळ मिळत नाही. असं जर होत असेल तर ती संतांची सेवा खऱ्या अर्थाने होत नाही. स्वामीच्या मनोभावा न चुकीजे ह्याची परमसेवा. सद्गुरूंच्या मनोभावात जे आहे ते करणं ही सेवा आहे. त्यांना वाटत असतं ह्या जीवानी साधना करून मोकळं व्हावं, पण तो जीव इतर इतक्या गोष्टी करत असतो की तो म्हणतो मला साधनेला वेळ नाही. शेवटी ते म्हणतात तू तुझं नशीब, आता काय करणार, तुला सांगायचं ते सांगितलं, जे द्यायचं ते दिलं, आता ते जोपासणं, वर्धिष्णू करणं हे तुझ्या हातात आहे, तू करशील तेवढं. नाही केलं ठीक आहे, जन्म जाईल फुकट. गेला रे गेला, जन्म वाया गेला, बाकीच्या गोष्टी मिळवल्या सगळ्या, हे गेलं. म्हणून म्हणतात तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे. आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे, ह्यासाठी जी अंतर्मुखता पाहिजे ती त्याला नाही. कारण गुंतला ममत्वामध्ये, आसक्तीमध्ये. म्हणून संतांनी सांगितलं तरी त्याची वृत्ती देहाकार राहते, आत्माकार वृत्ती होत नाही. म्हणोनी असं असल्यामुळे तदाकार नाही वृत्ती होत ती करायला पाहिजे. त्यासाठी सदा नेहमी तेची शोधीत जावे, त्याचा शोध घेत राहावं. ती म्हणाला आम्ही आता काम करायचं का त्याचा शोध घ्यायचा. काम करत असताना सुद्धा त्याचा शोध घेता येतो जर आपली इच्छा असेल तर. तो भाव ठेवता येतो, त्याला पाहता येतं. अणू माझी राम, रेणू माझी राम, प्रत्येक कणाकणात तो आहे, त्याला पाहण्याचा संबंधी आपण सावध आहोत का? बहुतेक वेळा सगळं विसरलेलं आहे. एवढंच नव्हे तर देवासमोर नमस्कार करताना देखील डोक्यात इतरच विषय असतात, त्यावेळी देखील परमेश्वराचं स्मरण खऱ्या अर्थाने होत नाही. म्हणून प्रयत्नपूर्वक अंतर्मुख झालं पाहिजे, अत्यंत जिद्दीनं उत्कटतेनं त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. एकदा जर त्याचा शोध लागला तर मग लक्षात येईल की तोच सर्व ठिकाणी भरून आहे, त्याच्या खेळीस काही नाही. सदा संचला येत ना जात काही, त्याच्या विण तया विण कोठे रिता ठाव नाही. त्यांनी म्हटलं आहे सगळीकडे तो भरून आहे, पण अभ्यागयासी हे दृश्य पाषाण भासे. कुठं आहे देव, कुठं आहे परमेश्वर? अरे बाबा, सगळीकडे भरलेला आहे, तुला कळतो आहे का? बघ, पुष्कळ गोष्टी दिसत नाहीत, समजून घ्यायला लागतात. आईचं मुलावर प्रेम आहे का नाही दाखवा, ते प्रेम काय दाखवत आहे तर हातावर घेऊन आपल्याला समजून घ्यायचं असतं. कित्येक गोष्टी ह्या समजून घ्याव्या लागतात. अदृश्य आहे पण समजून घ्यायचं, सगळ्या गोष्टी दृश्य नाहीत. त्यामुळे दृश्य अदृश्य सगळ्याच्याही पलीकडे असलेला हा जो परमात्मा आहे ह्याला शोधित जावे. म्हणून देहे बुद्धी हे ज्ञानबोधे त्यजावी, विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी, तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणून सदा तेच शोधित जावे. जय जय रघुवीर समर्थ.